चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात आतापर्यंत झालं 52.94 लाख टन साखर उत्पादन। महाराष्ट्रामध्ये ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। राज्यात अनेक साखर कारखाने आपले गाळप संपवत आहेत। आतापर्यंत 32 साखर कारखान्यांनी गाळप बंद केलं आहे। अनेक साखर कारखाने यंदाच्या ऊसाच्या कमीमुळे त्रस्त आहेत। या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना पूर आणि दुष्काळामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे अनेक कारखान्यांनी ऊस गाळपात भाग घेतला नाही। 5 मार्च 2020 पर्यंत 32 कारखान्यांनी गाळप बंद केलं। यामध्ये 11 औरंगाबाद, 8 अहमदनगर, 4 सोलापूर, 4 पुणे, 2 अमरावती आणि 3 कोल्हापूरच्या कारखान्यांचा सहभाग आहे। सध्या आतापर्यंत कारखान्यांनी 477.77 लाख टन ऊसाचं गाळप करून 11.8 साखर रिकव्हरीप्रमाणे 529.40 लाख क्विंटल म्हणजे जवळपास 52.94 लाख टन साखर उत्पादन केलं आहे। सध्याच्या हंगामादरम्यान राज्यात 143 कारखान्यांनी गाळपामध्ये भाग घेतला होता।